ਸ਼ਲੋਕ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ। ਦੁਖ ਦਾਰੂ ਸੁਖ ਰੋਗ ਭਇਆ ਜਾਂ ਸੁਖਤਾਮਨ ਹੋਈ, ਤੂੰ ਕਰਤਾ ਕਰਣਾ ਮੈਂ ਨਾਹੀ ਜਾਂ ਹੋ ਕਰੀ ਨਾ ਹੋਈ। ਬਲਹਾਰੀ ਕੁਦਰਤ ਵਸਿਆ ਤੇਰਾ ਅੰਤ ਨ ਜਾਏ ਲਖਿਆ ਰਹਾਓ। ਜਾ ਤੁਮੇ ਜੋਤ ਜੋ ਤੁਮੇ ਜਾਤਾ ਅਕਲ ਕਲਾ ਭਰਪੂਰਿਆ, ਤੂੰ ਸੱਚਾ ਸਾਹਿਬ ਸਿਫਤ ਸਵਾਲਿਓ, ਜਿਨ ਕੀਤੀ ਸੋ ਪਾਰ ਪਿਆ। ਕਹੋ ਨਾਨਕ ਕਰਤੇ ਕੀਆਂ ਬਾਤਾਂ, ਜੋ ਕਿਛ ਕਰਨਾ ਸੋ ਕਰਿਆ। ਮੱਲਾ ਦੂਜਾ, ਜੋਗ ਸ਼ਬਦੰ ਗਿਆਨ ਸ਼ਬਦੰ ਵੇਦ ਸ਼ਬਦੰ ਬ੍ਰਾਹਮਣੇ, ਖੱਤਰੀ ਸ਼ਬਦੰ ਸੂਰ ਸ਼ਬਦੰ ਸੂਦਰ ਸ਼ਬਦੰ ਪ੍ਰਾਕ੍ਰਿਤੇ, ਸਰਵ ਸ਼ਬਦੰ ਏਕ ਸ਼ਬਦੰ ਜੇ ਕੋ ਜਾਣੇ ਭੇਵ, ਨਾਨਕ ਤਾਂ ਕਾ ਦਾਸ ਹੈ ਸੋਈ ਨਿਰੰਜਨ ਦੇਵ। ਆਸਾ ਦੀਵਾਰ ਦੀ 12ਵੀਂ ਪੌੜੀ ਅਤੇ ਇਸ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਸਾਹਿਬ ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਪਾਵਨ ਪਵਿੱਤਰ ਸਲੋਕ। ਪਹਿਲਾ ਸਲੋਕ ਸਾਹਿਬ ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਹੈ ਔਰ ਆਪ ਫਰਮਾਨ ਕਰਦੇ ਨੇ, ਦੁੱਖ ਦਾਰੂ ਸੁਖ ਰੋਗ ਭਇਆ ਜਾਂ ਸੁਖਤਾ ਨਾ ਹੋਈ। ਜੀਵਾਂ ਲਈ ਦਾਰੂ ਦੁੱਖ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ, ਭਾਵ ਜੀਵ ਦੁੱਖ ਤੋਂ ਪ੍ਰੇਰਨਾ ਲੈਂਦੇ ਨੇ ਸੁਖ ਤੋਂ ਨਹੀਂ। ਦੁੱਖ ਦੀ ਚੋਟ ਹੀ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਸੰਭਲਣ ਦਾ ਮੌਕਾ ਦਿੰਦੀ ਹੈ ਸੁਖ ਦੇ ਵਿੱਚ, ਅਤੇ ਇਹ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਬੇਕਾਬੂ ਕਰ ਦਿੰਦੇ ਨੇ। ਔਰ ਵਾਕਈ ਇਹ ਹਕੀਕਤ ਹੈ ਕਿ ਮਨੁੱਖ ਨੇ ਅੱਜ ਤੱਕ ਜਿਤਨਾ ਦੁੱਖ ਤੋਂ ਸਿੱਖਿਆ ਹੈ ਇਤਨਾ ਕਿਸੇ ਵੱਡੇ ਤੋਂ ਵੱਡੇ ਉਸਤਾਦ ਤੋਂ ਵੀ ਨਹੀਂ ਸਿੱਖ ਸਕਿਆ। ਦੁੱਖ ਦੀਆਂ ਚੋਟਾਂ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਸੰਭਲਣ 'ਤੇ ਮਜਬੂਰ ਕਰ ਦਿੰਦੀਆਂ ਨੇ, ਪਰ ਦੁੱਖ ਦਾਰੂ ਹੈ ਐਸਾ ਪ੍ਰਤੀਤ ਕਦੋਂ ਆਉਂਦਾ, ਐਸੀ ਘਟਨਾ ਕਦੋਂ ਘਟਦੀ ਹੈ ਕੁਦਰਤ ਵੱਲੋਂ? ਸੁਖ ਰੋਗ ਭਇਆ, ਜਦ ਸੁਖ ਰੋਗ ਹੋ ਜਾਣ, ਸੁਖ ਆਲਸੀ ਬਣਾ ਦੇਵੇ, ਸੁਖ ਦਲਿੱਦਰੀ ਬਣਾ ਦੇਵੇ, ਸੁਖ ਅਯਾਸ਼ ਬਣਾ ਦੇਵੇ, ਸੁਖ ਬਦਮਾਸ਼ ਬਣਾ ਦੇਵੇ, ਸੁਖ ਐਨ ਸੰਸਾਰ ਦੀਆਂ ਤਮਾਮ ਕਾਮਨਾਵਾਂ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਜੋੜ ਕੇ ਰੱਖ ਦੇਵੇ, ਐਸੀ ਹਾਲਤ ਦੇ ਵਿੱਚ ਜਦ ਸੁਖ ਰੋਗ ਬਣ ਜਾਏ ਤਾਂ ਕਾਦਰ ਕਰੀਮ ਦੀ ਤਰਫੋਂ ਦਾਰੂ ਦੁੱਖ ਹੀ ਹੈ। ਫਿਰ ਦੁੱਖ ਨਾਲ ਬੰਦਾ ਸੰਜਮ ਰੱਖਦਾ ਹੈ ਖਾਣ ਪੀਣ ਦਾ, ਸੁਖ ਦੇ ਵਿੱਚ ਤੇ ਐਸਾ ਕੋਈ ਸੰਜਮ ਧਾਰਨ ਕਰਦਾ ਹੀ ਨਹੀਂ। ਬਦਪਰੇਜ਼ੀਆਂ ਖਾਣ ਪੀਣ ਦੇ ਤਲਦੀਆਂ, ਬੋਲਣ ਦੇ ਤਲਦੀਆਂ, ਹੰਡਾਉਣ ਦੇ ਤਲਦੀਆਂ, ਗਰਸ ਕੇ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੀ ਹਰ ਰੋ ਬੇਤਰਤੀਬ ਚੱਲ ਪੈਂਦੀ ਹੈ ਉਦੋਂ ਜਦ ਸੁੱਖ ਹੀ ਸੁੱਖ ਹੋਵੇ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਕਾਦਰ ਕਰੀਮ ਨੇ ਦਾਰੂ ਬਣਾਇਆ ਹੈ ਦੁੱਖ, ਔਰ ਹਕੀਕਤ ਹੈ ਸੁੱਖ ਦੀ ਮਹਿਮਾ ਵੀ ਦੁੱਖ ਕਰਕੇ ਹੈ, ਜਿਸੇ ਮੌਤ ਕਰਕੇ ਜੀਵਨ ਦੀ ਮਹਿਮਾ, ਰਾਤ ਕਰਕੇ ਦਿਨ ਦੀ ਮਹਾਨਤਾ ਹੈ, ਹੂ ਬਹੂ ਇਸੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਦੁੱਖ ਕਰਕੇ ਸੁੱਖ ਦੀ ਚਾਹਤ ਹੈ, ਸੁੱਖ ਦੀ ਮੰਗ ਹੈ। ਵਿਪਰੀਤ ਦੇ ਵਿੱਚ ਕਿਧਰੇ ਦੁੱਖ ਨਾ ਆਉਂਦਾ ਤਾਂ ਸ਼ਾਇਦ ਸੁੱਖ ਹੀ ਦੁੱਖ ਬਣ ਗਏ ਹੁੰਦੇ। ਤਾਂ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਅਗਰ ਸੁੱਖ ਬੰਦੇ ਨੂੰ ਦਲਿੱਦਰੀ ਬਣਾ ਦੇਵੇ, ਅਯਾਸ਼ ਬਣਾ ਦੇਵੇ, ਬਦਮਾਸ਼ ਬਣਾ ਦੇਵੇ, ਆਲਸੀ ਬਣਾ ਦੇਵੇ, ਐਸੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਕੁਦਰਤ ਦੇ ਵੱਲੋਂ ਦਾਰੂ ਦੁੱਖ ਹੀ ਹੈ। ਅਤੇ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕੈਸਾ ਅਜੀਬ ਕੌਤਕ ਵਰਤ ਰਿਹਾ ਕਿ ਜੀਵਾਂ ਲਈ ਦੁੱਖ ਹੀ ਦਾਰੂ ਹੈ। ਵੱਡੇ ਤੋਂ ਵੱਡਾ ਉਸਤਾਦ ਫੇਲ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ ਸਮਝਾਉਣ ਦੇ ਵਿੱਚ, ਵੱਡੇ ਤੋਂ ਵੱਡੇ ਗੁਰੂਆਂ ਤੋਂ ਵੀ ਮਨੁੱਖ ਕੁਝ ਸਿੱਖਿਆ ਨਹੀਂ, ਦੁੱਖ ਦੀ ਇੱਕ ਚੋਟ ਲੱਗਦੀ ਹੈ ਸੰਭਲ ਜਾਂਦਾ, ਸਿੱਖਿਆ ਮਿਲ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਕਿ ਫਿਰ ਸੁੱਖ ਦੇ ਮਿਲਦਿਆਂ ਭੁੱਲ ਜਾਂਦਾ, ਲੇਕਿਨ ਫਿਰ ਕੁਦਰਤ ਨੂੰ ਦੁੱਖ ਦਾ ਹੀ ਦਾਰੂ ਦੇਣਾ ਪੈਂਦਾ ਬਾਰ ਬਾਰ। ਦੁੱਖ ਦਾਰੂ ਸੁਖ ਰੋਗ ਭਇਆ ਜਾਂ ਸੁਖ ਤਾਮ ਨਾ ਹੋਈ। जे किधरे मनुख नूं वाकई अध्यात्मक सुख की प्राप्ति हो जाए तो फिर कतई दुख लगता ही नहीं। अध्यात्मक सुख मिलता ही उदों है जब मनुख की जिंदगी संभली हुई होवे, जीवन मर्यादा दे च होवे, जीवन धर्म दे च होवे। तां धर्म दे च जीवन मनुख नूं उस हालत विच लै जांदा है जिसनों परम आनंद कहिंदे ने, परम रस कहिंदे ने, जिहदे च फिर मुड़ के जो है दुख का संताप नहीं झेलना पैंदा। तू करता करना मैं ना ही, जाहों करी ना होई। हे परिपूर्ण परमात्मा, तू करता भी है, तू कारण भी है। तू आपे ही कारण कट्ठे कीते ते तू आप ही सृष्टि नूं सजाया है, बनाया है। मैं ते कुछ भी नहीं। जे मैं दावा करा मैं ही कुछ हाँ, करी ना होई तो मेरा कीता कुछ होंदा नहीं। मैं कुछ सोचदा होंदा कुछ भी है, मैं चाहता कुछ हाँ होंदा उस तो उल्ट है। दरअसल जगत विच ओही कुछ हो रहा है जो प्रभु की इच्छा है, जो अकाल पुरख की इच्छा है। दुनिया भर दे संत जना का एको ही नारा है कि अपनी इच्छा उस अकाल पुरख की इच्छा नाल ही जोड़। अपनी जीवन शैली तू उस अकाल पुरख दे नाल ही जोड़, ते जैसे तू जोड़ेगा फिर परमात्मा वालों दुख दे दारू की लोड़ नहीं पेगी। फिर सुख तेरे लिए रोग नहीं होगा। फिर ओ परम आनंद, परम सुख तेनू प्राप्त होगा जेदे च मुड़ के फिर कदी दुख आमदा ही नहीं। तो साहब कहिंदे करता ते परिपूर्ण परमात्मा है, वो आप ही कारण है। जे मैं ऐसा आखा कि मैं भी कुछ हाँ, मैं ना ही, मैं कुछ भी नहीं। जा हूं जे वाकई मैं कुछ हाँ, करी ना होई मेरा कीता नहीं होंदा। भगत कबीर इसनों इंज कहिंदे ने, जो मैं चितवो ना करे, क्या मेरे चितवे होए, अपना चितव्या हर करे, जो मेरे चित ना होए। सियाने भगत ऐसा अंदाजा ला लेने ने कि जो कुछ हो रहा है ये प्रभु की इच्छा है। दिन हो रहा है, रात हो रही है, जन्म मरण हो रहा है, ये प्रभु की इच्छा है। इस इच्छा दे नाल ही वो सहमत हो जाते ने, इस इच्छा नाल ही वो अपनी इच्छा नु जोड़ लेंदे ने। ते जद कोई अकाल पुरख की इच्छा नाल अपनी इच्छा नु जोड़ लेंदा है, अकाल पुरख की प्रसन्नता का पात्र बन जाता है। ए बंदे तू एक काम करना चाहिया सी, नहीं होया, इच्छा प्रभु की इच्छा। तू कुछ छोटा जिहा काम करना चाहिया सी, बहुत वड्डे रूप विच हो गया, इच्छा उस प्रभु की इच्छा। जिहड़ा इस ढंग नाल समझे दरअसल वही अध्यात्मक ज्ञानी है, वही ब्रह्म ज्ञानी है। तो साहिब कहिंदे अगर मैं चाहवां तो फिर मेरा कीता नहीं आउंदा। और हकीकत है कि जीवां दा कीता जे किधरे होंदा तो जीवां दी मंग अजे बरकरार ना रहिंदी। हर मनुख दे अंदर कुछ मंगा ने, और ऐसियां मंगा ने जो उद्दम करन दे बावजूद भी पूरियां नहीं आउंदियां। आखिर बैबल होके उसनू कबूल करना पैंदा है, हे प्रभु जो तेरी इच्छा उही मेरी इच्छा। बलहारी कुदरत वसिया, तेरा अंत न जाई लखिया। मैं सदके हाँ ऐ अकाल पुरख, तू तो कुदरत दे च वसे होया, प्रकृति दे जर्रे जर्रे दे जो है वसे होया। जब जमीन दे उते धार्मिक उपदेशक नहीं सन, धार्मिक ग्रंथ नहीं सन, धार्मिक गुरु नहीं सन, धार्मिक मंदिर नहीं सन, तो सियाने मनुखा ने, बारीक बीन बंदिया ने प्रकृति दे जर्रे जर्रे तो कादर की प्रेरणा ली, कुदरत तो कादर की प्रेरणा ली, प्रकृति तो परमात्मा की प्रेरणा ली, संसार तो निरंकार की प्रेरणा ली। जर्रे जर्रे दे चों और पानी की वगदियां धारावां दे चों, खिड़े हुए फुलां दे चों, सूरज दियां किरणा दे चों मनुख ने परमात्मा का अनुभव लिया। सहजे सहजे मनुख की अकल मोटी होंदी गई, सूरज दियां किरणा तो उस परम सूरज का ज्ञान लेना औखा हो गया। जल दियां वगदियां हुईयां धारावां तो जीवन धारा का ज्ञान लेना बड़ा औखा हो गया। सागर दे गर्जन तो जीवन सागर दा बोध हासिल करना मुश्किल जेही प्रतीत होई। और इसी तरीके नाल संसार तो निरंकार दा बोध हासिल करना औखी गल हो गई, तो शब्दां दी लोड़ पै गई, बोलचाल दी लोड़ पै गई, व्याख्या दी लोड़ पै गई, धार्मिक मंदरां दी लोड़ पै गई, सिद्धांतां दी लोड़ पै गई, कथनियां दी लोड़ पै गई। लेकिन बुद्ध इतनी मोटी है कि कथनियां दे बावजूद भी परमात्मा दी समझ नहीं पै रही, इतना बोलन दे बावजूद भी अकाल पुरख दा जिहड़ा बोध है वह मिल नहीं रहा। वो बंदे कितने बारीक बीन सन, कितने स्याणे सन, जो प्रकृति तो परमात्मा की प्रेरणा लेंदे रहे, जो संसार तो निरंकार की प्रेरणा लेंदे रहे। तो साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज फरमान करते ने, बलहारी मैं सदके जाना, कुदरत वसया, तू ते कुदरत दे च वसे होया, तू प्रकृति दे जर्रे जर्रे दे च वसे होया, पर तेरा अंत न जाई लखया, फिर भी मैं तेरा पूर्ण तौर पर अंत नहीं लग सकता। तू किन्ना है, कितों शुरू होना है, किथे खत्म होना है, वास्तविक तेरा ए पसारा किन्ना क वड्डा है, इहदा बोध नहीं, इनू अंत दे च लियाना बड़ा औखा है। रहाओ जात में जोत, जोत में जाता, अकल कला भरपूर रहा। सारियां जातां दे च, सारे वजूदां दे च, हे प्रभु तेरी जोत है, तेरी जोत करके ही तेरा बोध मिलता है, तेरी सूझ मिलती है। तू सारियां दे च एक रस भरपूर है, अखंड रूप दे च सारियां दे च व्यापक है, सारियां दे च लीन है। तू सच्चा साहिब सिफत सवाल्यो, जिनकी ती सो पार पाया। तू मालिक सच्चा है, जिड़ा अज मालिक है ते कल नहीं। जिस मकान दे असी अज मालिक हाँ, कल कोई होर होवेगा, पुत्र होवेगा, परसों कुछ होर होवेगा, पोतरा होवेगा, साथों पहले कोई होर से। मकान अपनी थां ते मौजूद है, मालिक बदल दे रहे, तो ये मालिक झूठे ने, क्योंकि बदल दे पे ने। जमीन अपनी थां ते मौजूद है, पता नहीं कितने मालिक इस जमीन दे दफन हो गए, कितने भूमिपत भूमि दे जो है दफन हो गए। वास्तविक सच्चा मालिक ते परिपूर्ण परमात्मा है। इस वास्ते साहिब कहंदे ने, तू सच्चा साहिब सिफत सवाले हो, जिन की थी सो पार पया। तेरी सिफत अति सुंदर है, महान है, गूढ़ी है, जिसने भी कीती है वो भव सागर तो पार हो गया। दरअसल परमात्मा की सिफत करनी अपनियां सिफतां नूं उजागर करना है, परमात्मा नूं वड्डा वड्डा आखना अपने आप नूं वड्डा करना है, परमात्मा नूं महान आखना अपनी महानता वधानी है। अज तक जिन्हां ने परमात्मा नूं उत्तम करके आख्या है वो आप नीच नहीं रहे, जिन्हां ने परमात्मा नूं महान शक्तिशाली करके आख्या है वो कमजोर नहीं रहे, ते जिन्हां ने परमात्मा नूं सर्व कला समर्थ आख्या है वह खुद भी गुणवान बन गए, खुद भी कलाकार बन गए। इस वास्ते साहिब कहंदे ने, जिन्हां ने उस परिपूर्ण परमात्मा की सिफत तो सलाह की थी वह भव सागर तो पार हो गए। कहो नानक करते कियां बातां, जो कुछ करना सो कर रहा। करते पुरख दियां जिहड़ियां गल्लां ने, जो बातां ने, उही जानदा है, वह जो कुछ कर रहा है उही जानदा है कि वह की कर रहा है और की करना चाहता है। साहिब श्री गुरु अंगद देव जी महाराज ने इस पौड़ी नाल जुड़े दूजे श्लोक विच इस देश की जिहड़ी वर्ण वंड प्रथा सी उसका जिक्र किया है। साढ़े देश विच धर्म के मुखिया ने मनुखता नूं चार हिस्सों में तकसीम कर दिता सी, रंग रूप नसल करके नहीं, जात पात करके नहीं, वर्ण करके वंड दिता, और चार वर्णा दे नाम रख दिते, ब्राह्मण, खत्री, शूदर, वैश। हजारां साल तो साडे देश की मनुखता इन्हां चार हिस्सों में तकसीम रही है। वर्णा दे फर्ज, वर्णा दे धर्म, वर्णा दी मर्यादा भी मुखी लोगों ने अपने ढंग नाल बनाई। सिरमौर मन लिया गया ब्राह्मण नूं, आख्या गया ब्राह्मण सिर है, खत्री बावां है, और जिहड़ा वैश है वह पेट है, ਤੇ ਜਿਹੜਾ ਸ਼ੂਦਰ ਹੈ ਉਹ ਪੈਰ ਹੈ, ਜੋ ਸ਼ੂਦਰ ਹੈ ਉਹ ਤੇ ਚਰਨ ਹੈ। ਲਿਹਾਜ਼ਾ ਸ਼ੂਦਰ ਨੂੰ ਨਿਖਿਧ ਮੰਨ ਲਿਆ ਗਿਆ, ਇਤਨਾ ਨਿਖਿਧ ਮੰਨ ਲਿਆ ਗਿਆ ਕਿ ਉਹਦੀ ਛਾਇਆ ਲੈਣੀ ਵੀ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਜੋ ਹੈ ਪਤਿਤ ਹੋਣਾ ਮੰਨ ਲਿਆ ਗਿਆ, ਵੀ ਇਹਦੀ ਛਾਇਆ ਪੈ ਗਈ ਹੈ, ਅਸੀਂ ਭ੍ਰਸ਼ਟ ਹੋ ਗਏ ਹਾਂ, ਹੁਣ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਨਾ ਪਏਗਾ। ਇਸ ਢੰਗ ਦਾ ਵਿਧਾਨ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਕਿ ਸ਼ੂਦਰ ਹਮੇਸ਼ਾ ਹੀ ਸ਼ੂਦਰ ਰਹੇ, ਇਹ ਉੱਤਮ ਨਾ ਹੋ ਸਕੇ। ਉੱਤਮ ਹੋ ਸਕਦਾ ਸੀ ਜੇ ਇਹ ਧਾਰਮਿਕ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਜਾ ਕੇ ਧਰਮ ਦਾ ਬੋਧ ਹਾਸਲ ਕਰਦਾ ਤੇ ਵਿਦਿਅਕ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਜਾ ਕੇ ਵਿਦਿਆ ਹਾਸਲ ਕਰਦਾ। ਦੋਵੇਂ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਦੁਆਰ ਸ਼ੂਦਰ ਲਈ ਬੰਦ ਕਰ ਦਿੱਤੇ ਗਏ, ਨਾ ਉਹ ਵਿਦਿਆ ਪੜ੍ਹ ਸਕਦਾ ਸੀ, ਨਾ ਉਹ ਧਰਮ ਦੀ ਸਾਧਨਾ ਕਰ ਸਕਦਾ ਸੀ। ਲਿਹਾਜ਼ਾ ਧਰਮ ਤੋਂ ਵੀ ਵਾਂਝਾ ਰਹਿ ਗਿਆ, ਵਿਦਿਆ ਤੋਂ ਵੀ ਵਾਂਝਾ ਰਹਿ ਗਿਆ। ਔਰ ਮੁਖੀ ਲੋਕਾਂ ਦੀ ਇਹ ਸੋਚਣੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਾਲ ਤੱਕ ਉਹਨਾਂ ਦੀ ਸੋਚੀ ਹੋਈ ਤਰਕੀਬ ਦੇ ਮੁਤਾਬਕ ਚੱਲਦੀ ਰਹੀ ਕਿ ਸ਼ੂਦਰ ਹਮੇਸ਼ਾ ਸ਼ੂਦਰ ਰਹੇ, ਸ਼ੂਦਰ ਉੱਪਰ ਉੱਠ ਨਾ ਸਕੇ। ਖੱਤਰੀ ਦਾ ਧਰਮ ਮੰਨ ਲਿਆ ਗਿਆ ਕਿ ਉਹ ਸ਼ਕਤੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰੇ, ਰਾਜ ਪ੍ਰਥਾ ਨੂੰ ਚਲਾਵੇ, ਔਰ ਵੈਸ਼ ਇਹ ਕਾਰੋਬਾਰ ਕਰੇ, ਬਿਜਨਸ ਕਰੇ, ਧੰਦਾ ਕਰੇ, ਖੇਤੀਬਾੜੀ ਇਤਿਆਦਿ ਕਰੇ। ਜੋ ਸ਼ੂਦਰ ਹੈ ਇਹ ਤਿੰਨਾਂ ਹੀ ਵਰਨਾਂ ਦੀ ਸੇਵਾ ਕਰੇ, ਹਰ ਪ੍ਰਕਾਰ ਦੀ ਸੇਵਾ ਕਰੇ, ਖੱਤਰੀ ਦੀ ਸੇਵਾ ਕਰੇ, ਵੈਸ਼ ਦੀ ਸੇਵਾ ਕਰੇ, ਔਰ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੀ ਤੇ ਸੇਵਾ ਉਸਨੂੰ ਕਰਨੀ ਹੀ ਚਾਹੀਦੀ। ਇਕਬਾਲ ਨੂੰ ਇੱਥੇ ਹੀ ਆ ਕੇ ਕਹਿਣਾ ਪਿਆ ਸੀ, ਆਹ ਸ਼ੂਦਰ ਕੇ ਲੀਏ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਗਮ ਖਾਨਾ ਹੈ, ਸ਼ੂਦਰਾਂ ਲਈ ਤੇ ਇਹ ਦੇਸ਼ ਗਮਾਂ ਦਾ ਘਰ ਹੈ, ਦੁੱਖਾਂ ਦਾ ਘਰ ਹੈ। ਕਿਉਂ ਕਿ ਇੱਕ ਤੇ ਵਿਦਿਅਕ ਮੰਦਰ ਤੇ ਧਾਰਮਿਕ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਦੁਆਰ ਉਹਨਾਂ ਲਈ ਬੰਦ ਸਨ, ਦੂਜਾ ਬਾਜ਼ਾਰ ਵਿੱਚ ਲੰਘਣਾ ਹੈ ਤਾਂ ਘੜਿਆਲ ਵਜਾ ਕੇ ਲੰਘਣਾ ਪੈਂਦਾ ਸੀ ਤਾਂ ਕਿ ਕਿਸੇ ਤੇ ਛਾਇਆ ਨਾ ਪੈ ਜਾਏ, ਅਛੂਤ। ਔਰ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੀ ਹਰ ਵਡਿਆਈ ਤੋਂ, ਹਰ ਮਹਿਮਾ ਤੋਂ ਸ਼ੂਦਰਾਂ ਨੂੰ ਵਾਂਝਾ ਰੱਖਿਆ ਗਿਆ। ਔਰ ਫਿਰ ਵਰਨ ਵੰਡ ਪ੍ਰਥਾ ਵੀ ਇਸ ਢੰਗ ਦੀ ਬਣ ਗਈ ਕਿ ਮਨੁੱਖਤਾ ਚਾਰ ਹਿੱਸਿਆਂ ਦੇ ਤਕਸੀਮ ਹੋ ਕੇ ਰਹਿ ਗਈ। ਬੰਦੇ ਨੂੰ ਤਕਸੀਮ ਕਰਨਾ ਇਹ ਤੇ ਅਧਰਮ ਹੈ, ਇਹ ਤੇ ਪਾਪ ਹੈ, ਲੇਕਿਨ ਧਰਮ ਦੇ ਨਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਐਸਾ ਹੁੰਦਾ ਰਿਹਾ। ਵਾਸਤਵਿਕ ਜਿਹੜੇ ਵਿਚਾਰ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਮਨੁੱਖ ਨਾਲ ਨਾ ਜੁੜਨ ਦੇਣ, ਉਹ ਵਿਚਾਰ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਪਰਮਾਤਮਾ ਨਾਲ ਵੀ ਨਹੀਂ ਜੁੜਨ ਦੇਣਗੇ। ਜਿਹੜੇ ਵਿਚਾਰ ਬੰਦੇ ਨੂੰ ਬੰਦੇ ਤੋਂ ਦੂਰ ਕਰਨ, ਉਹ ਵਿਚਾਰ ਧਰਮ ਨਹੀਂ, ਉਹ ਵਿਚਾਰ ਅਧਰਮ ਨੇ, ਉਹ ਪੁੰਨ ਨਹੀਂ, ਉਹ ਪਾਪ ਹੈ। ਸਾਹਿਬ ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਜ਼ਮਾਨਾ ਆਇਆ ਅਤੇ ਆਪ ਨੇ ਭਾਰਤ ਦੀ ਇਸ ਵਰਨ ਵੰਡ ਦੇ ਉੱਤੇ ਬਕਾਇਦਾ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਮਾਰੀ ਤਾਂ ਆਪ ਦਾ ਜਿਹੜਾ ਫੈਸਲਾ ਸੀ ਉਸ ਨੂੰ ਦੂਜੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਇਸ ਪਾਵਨ ਪਵਿੱਤਰ ਸਲੋਕ ਦੇ ਰਾਹੀਂ ਉਜਾਗਰ ਕਰਦੇ ਨੇ। ਲੇਕਿਨ ਪਹਿਲੇ ਵਰਨ ਵੰਡ ਜਿਹੜੀ ਪ੍ਰਥਾ ਸੀ ਉਸ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਕਰਦੇ ਨੇ। ਜੋਗ ਸ਼ਬਦੰ ਗਿਆਨ ਸ਼ਬਦੰ ਵੇਦ ਸ਼ਬਦੰ ਤਾਂ ਬ੍ਰਾਹਮਣ ਹੈ। ਜੋਗੀਆਂ ਦਾ ਧਰਮ ਸੀ ਕਿ ਉਹ ਗਿਆਨ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਕਰਨ, ਬਿਖਮ ਵਿੱਦਿਆ ਹਾਸਲ ਕਰਨ, ਅਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦਾ ਧਰਮ ਸੀ ਵੇਦ ਪੜ੍ਹਨਾ, ਵੇਦ ਪੜ੍ਹਾਉਣੇ। ਖੱਟ ਕਰਮ ਮੰਨੇ ਗਏ ਨੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੇ, ਯੱਗ ਕਰਨਾ, ਯੱਗ ਕਰਾਉਣਾ, ਦਾਨ ਦੇਣਾ, ਦਾਨ ਲੈਣਾ, ਵੇਦ ਪੜ੍ਹਨੇ, ਵੇਦ ਪੜ੍ਹਾਉਣੇ, ਇਹ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦਾ ਧਰਮ ਸੀ। ਅਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੂੰ ਸਰੀਰ ਦਾ ਸਿਰ ਮੰਨ ਲਿਆ ਗਿਆ ਅਤੇ ਸਰੀਰ ਦੇ ਵਿੱਚ ਸਿਰ ਦੀ ਖਾਸ ਅਹਿਮੀਅਤ ਹੈ, ਖਾਸੀਅਤ ਹੈ। ਵੇਦ ਸ਼ਬਦੰ ਬ੍ਰਾਹਮਣ ਹੈ, ਖੱਤਰੀ ਸ਼ਬਦੰ, ਸੂਰ ਸ਼ਬਦੰ, ਸ਼ੂਦਰ ਸ਼ਬਦੰ ਪ੍ਰਾਕਿਰਤ ਹੈ। ਖੱਤਰੀ ਦਾ ਧਰਮ ਸੀ ਕਿ ਉਹ ਸੂਰਮਾ ਹੋਵੇ, ਆਪਣੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਤਾਕਤ ਰੱਖੇ, ਸ਼ਕਤੀ ਰੱਖੇ, ਔਰ ਦੇਸ਼ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕਰੇ, ਕੌਮ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕਰੇ। ਸ਼ੂਦਰ ਸ਼ਬਦੰ ਪ੍ਰਾਕਿਰਤ ਹੈ, ਅਤੇ ਸ਼ੂਦਰ ਦਾ ਧਰਮ ਕੀ ਸੀ? ਪ੍ਰਾਈ ਕਿਰਤ ਕਰਨੀ, ਹਰ ਵਰਨ ਦੀ ਸੇਵਾ ਕਰਨੀ, ਹਰ ਵਰਨ ਦਾ ਮੁਥਾਜ ਰਹਿਣਾ, ਹਰ ਵਰਨ ਦੀ ਗੁਲਾਮੀ ਕਰਨੀ। ਸ਼ੂਦਰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਾਲ ਤੋਂ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਵਿਚਾਰਾ ਗੁਲਾਮ ਹੀ ਚੱਲੇ ਆਇਆ। ਸਾਹਿਬ ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਹੁਣ ਆਪਣਾ ਫੈਸਲਾ ਦਿੰਦੇ ਨੇ, ਸਰਬ ਸ਼ਬਦੰ ਏਕ ਸ਼ਬਦੰ, ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਧਰਮ ایک ہوئی ہے تے ساریاں دا ورن ایک ہوئی ہے۔ گرو نانک دیو جی مہاراج دی گل اتھوں ہی نرالی ہو گئی کہ آپ نے چار ورنا نو منن تو انکار کر دیتا اور آکھیا منکھتا نو ونڈنا چاہے ورن دے ناں تے ونڈیا جائے، چاہے مذہب دے ناں تے ونڈیا جائے، چاہے ذات دے ناں تے ونڈیا جائے، یہ ونڈیاں پانا ہی ادھرم ہے۔ گرو نانک دیو جی مہاراج نے اپنے دو ساتھی چنے، ایک ہندو ایک مسلمان، مردانہ مسلمان ہے، بالا ہندو ہے، آپ نے تے مذہب دی ونڈ نو بھی منن تو انکار کر دیتا، ورن ونڈ دی تے آپ نے بھرپور مخالفت کی تھی، ذات دی ونڈ تو آپ نفرت کر دے سن، اور آپ نے صاف کہہ دیتا، آپ دی تیجی انس گرو امر داس جی مہاراج نے، ذات کا گرب نہ کر مورخ گوارا، اس گرب تے اپجے بہت وکارا، گرب واس میں کل نہیں جاتی، برہم بندے تے سب اتپا دی۔ تو ذات کر کے اتھے ونڈیاں پئی ہوئی سن، ورن کنڈ کے اتھے ونڈیاں پئی ہوئی سن، رہندی کسر مذہب نے پوری کر دیتی۔ تو جیڑا مذہب، جیڑا ورن، جیڑی ذات بندے نو بندے تو دور کرے، دراصل پھر آخر بندے نو نیڑے لیان دا ہور کی وسیلہ ہوئے گا، دھرم ہی تے سی، تے جی دھرم دے ناں تے دوریاں نو جنم دینا ہے تو اے تے ادھرم ہویا، دھرم نہیں ہے۔ ایس واسطے گرو انگد دیو جی مہاراج فرمان کر دینے، ساریاں دا دھرم اکو ہے، ایک پربھو دا چنتن کرنا، ایک اکال پرکھ دا چنتن کرنا، سرب سبدن ایک سبدن، ساریاں دا دھرم اکو ہی دھرم ہے۔ انج کہہ لئیے گرو نانک گرو گوبند سنگھ جی مہاراج نے چار ورنا نو ایک کر کے جڑا مجسمہ بنایا اسے دا ناں ہی سکھ رکھیا، آکھیا اے سکھ تینوں پہلے براہمن بننا پے گا، اکلی صاحب سیویے اکلی پائیے مان، تو اکل دی ورتوں کر، بدھی دی ورتوں کر، سوج مان بن، عالم فاضل بن، ودوان بن، لیکن صرف ودوان نہ سورما بھی نال بن، بزدل نہیں چاہیدا، کمزور عالم نہیں چاہیدا، بزدل ودوان نہیں چاہیدا، کیول کوہرا وچارک نہیں چاہیدا، اودیاں باواں دے طاقت بھی چاہیدی ہے تاکہ او دیش دی تے قوم دی حفاظت کر سکے، اپنے آپ دی جو ہے رکھیا کر سکے۔ اس واسطے ستگرواں نے کہہ دیتا، سکھ براہمن بنے، سکھ کھتری بنے، پر سکھ ویش بھی بنے، سکھ کرت کر کے کھاوے، منگتا نہ ہوئے، وہ اپنی اپجیو کا کرت کر کے لبے، محنت کر کے روٹی کھاوے۔ شیخ سادی صاحب تے کہندے نے، پرماتما نے ہر جڑ وستو نو بھی بقاعدہ دھندے تے لایا، تد سنسار اپایا، سرے سر دھندے لایا، ابرو باد و ماں و فلک خورشید درکار انند، تاتو نانے بکف آری و بغفلت نہ خوری۔ دیکھتے سہی سورج چند تارے، اے پون پانی سارے گردش دے چنے، تے جد سارے گردش دے چنے، سارے کم پہ کر دینے، تے توں کیوں غفلت نال روٹی کھاویں، توں بھی کم کر کے روٹی کھا، توں بھی محنت کر، توں بھی مشقت کر، ادم کریں دیاں جیو تو، کماو دیاں سکھ بھنج، دھیاو دیاں تو پربھو مل، نانک اتری چند۔ تو ستگر نے کہا تو ویش بن، کرتی بن، کھیتی باڑی کر کے اپنی اپجیو کا کما، وپار کر کے، کم دھندا کر کے اپنی روزی لب، اپنا رزق لب، لیکن تو صرف ویش نہیں بننا، تو صرف کھتری نہیں بننا، تو صرف براہمن نہیں بننا، تو شودر بھی بننا ہے، تو تپڑ بھی جھاڑنے نے، تو لنگر دے جھوٹے بانڈے بھی مانجنے نے، تو تھکے ہوئے یاتریاں دی مٹھی چاپی بھی کرنی ہے، تو بیمار دی تیمارداری بھی کرنی ہے، تو دھرم استھانہ دے جھاڑو بہاری بھی دینی ہے، تو جوڑیاں دی بھی سیوا کرنی ہے۔ تو یہ تے ساری سیوا پہلے شودر کردے سن، ستگر نے کہہ دیتا نہیں، یہ سکھ کرے گا، سکھ ودوان بنے، سکھ سورما بنے، سکھ کرتی بنے، اور سکھ سارے منکھتا دی سیوا کرے۔ اس طرح چار ورنا نو یکجا کر کے جڑی مورتی بنائی گئی، او دا نا سکھ رکھیا گیا، सतगुर ने कहा मनुख दे अंदर एक एक वरण नहीं चाहिदा, सारे ही वरण एको ही मनुख दे अंदर चाहिदे ने। मनुख ब्राह्मण भी चाहिदा है, मनुख वैश्य भी चाहिदा है, मनुख खत्री भी चाहिदा है और मनुख शूद्र भी चाहिदा है। कुछ सियाने तो ऐसा कहिंदे ने कि भारत की मनुखता नूं जब चार वरणा दे वंड दिता गया तो ताकत चार हिस्सों दे तकसीम हो गई। देश की गुलामी का एक यह भी बहुत वड्डा कारण है, क्योंकि शक्ति छिण बंगर हो गई, शक्ति तकसीम हो गई, चार हिस्सों वंडी गई। गुलामों ने फिर इस देश नूं आके गुलाम किया और एक दो साल नहीं सदियों तक इस देश नूं गुलाम बनाई रखिया। इहदे च होर अनेक कारण हो सकते हैं पर मुख कारण यह वरण वंड भी सी, जिस नूं गुरु नानक देव जी महाराज ने, गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने मनन तो इनकार कर दिता। ऐसी मूर्ति बनाई जो सारे वर्णा का इकट्ठ सी, जो सारे वर्णा का मजमूआ सी। इस वास्ते इत्थे पावन पवित्र वाक विच गुरु अंगद देव जी महाराज से साफ पे कहिंदे ने सर्व शब्दं एक शब्दं, सारियां दा धर्म इक्को ही धर्म है। एक धर्म की है, एक दा चिंतन, एक दी याद, एक नाल जुड़ना, सारियां विच उस एक नूं वेखना। एक पिता एक सके हम बारक, तू मेरा गुरु हाई। कायनात दा जर्रा जर्रा उस एक तो पैदा होइए, सारी अनेकता उस एक तो जन्मी है। उस एक दा चिंतन कर ते फिर अनेकता नाल प्यार पा, फिर तू समझेगा कि वास्तविक धर्म की प्राप्ति मैनू होई है। महाराज कहिंदे जे को जाने पेहो, हुण कोई भेद जाने, कोई राज जाने तो इस नतीजे ते पहुंचेगा सारी मनुखता दा धर्म इक्को ही है, एक दा चिंतन करना, एक नाल जुड़ना। हुण सतगुरु कहिंदे ने नानक तांका दास है सोई निरंजन देओ। जिहड़ा इस भेद नूं जाण जावे कि सारियां दा धर्म इक्को है, सारियां दा वरण इक्को है, जिहड़ा इस भेद नूं जाण जावे, महाराज कहिंदे ने मैं उसदा दासन दास हां। उह ते परमात्मा दी मूर्ति है, सोई निरंजन देओ, उह ते रब वर्गा है, उह ते रब दी मूर्ति है, जिन्हें ऐसा जान लिया कि सारियां दे विच इक है, ते सारियां दा धर्म इक्को है, सारियां दा वरण इक्को है। जिसने भी इस राज नूं समझिया, गुरु नानक देव जी महाराज कहिंदे ने मैं उसदा दासन दास हां, क्योंकि ऐसा जिहड़ा पुरश है उते परमात्मा की मूर्ति होया करता है। परमात्मा के साकार रूप दे अगर दर्शन करने ने तो उस मनुख दे चों ही दर्शन होणगे जो सारे संसार नूं निरंकार का रूप समझदा है। सतगुरदेव जी महाराज की बाणी कहती है ये जगत सब हर का रूप है, हर रूप नदरी आया। ये सारे का सारा संसार हरी का रूप है, तो हरी का रूप दिखाई दे रहा है, तो जिसनों ऐसा दिखाई दे रहा है उन्हों वेखना वास्तविक हरी नूं वेखना है। उहदे दर्शन ईश्वर दे दर्शन ने, उहदे कोल बैठना ईश्वर दे कोल बैठना है। उहदे कोल बैठण नाल परम आनंद दी महक, परम आनंद दा रस हिरदे दे जो है डुल डुल के पैण लग पैंदा है, और उहदी सोहबत दा सदका बहुत वड्डे आनंद दी उपलब्धि आउंदी है, बहुत वड्डे राज दा जो है पता चलदा है। इस वास्ते गुरु अंगद देव जी महाराज कहिंदे ने मैं ते उसदा दासन दास हां, जिसने इस राज नूं समझ लिया कि सारियां दा धर्म इक्को है, सारियां दा वर्ण इक्को है, कोई अलग ब्राह्मण नहीं, कोई अलग शूद्र नहीं, बल्कि सारे वर्ण इक्को ही मनुख दे जो है चाहिए ने, तां ही एक मनुख शक्तिशाली हो सकेगा, तां ही एक मनुख संपूर्ण हो सकेगा। किसी शरीर दे चों पैर अलग कर देईए, बाहां अलग कर देईए, पेट अलग कर देईए, ते सिर अलग कर देईए, क्या शरीर नूं जिंदा रखना सौखा हो सकेगा? शरीर तो मुर्दा हो जाएगा। यह देश इस वास्ते सदियां तक मुर्दा रहा कि पैर कट के एक पासे कर दिते गए, हाथ कट के एक पासे कर दिते गए, गला कट के एक पासे कर दिता गया और पेट एक पासे रख दिता गया। इस वास्ते यह देश मुर्दियां की तरह जीवदा रहा और मुर्दियां की तरह ही जिंदगी जो है बतीत करता रहा। सारे अंगा के जोड़ नाल ही शरीर की जिंदगी है, तो शरीर की संपूर्णता है। सारे वरण एक मनुख के अंदर होवन ता ही मनुख संपूर्ण होंदा है, ता ही मनुख पूर्ण होंदा है।